नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिला की भारताच्या मुखावेल्या पिळगेन मुळाव्या साधन सुविधांखातीर प्रयत्न शाश्वतता आनी दीर्घकालीन दृष्टीकोनाचेर आधारित आसपाक जाय आनी स्वावलंबी भारताची बुन्याद रचता अशें सोशल मिडिया पोस्टात मोदी हांणी म्हळां. प्रधानमंत्र्यांनी म्हळें की मुळाव्या सुविधा क्रांतीक 11 वर्सां जाल्यात, जातूंत उत्कृश्ट मुळाव्या सुविधा जोडल्यात, जाका लागून भारताची उदरगत मार्ग बदल्ला. रेल्वेपासून महामार्गामेरेन बंदरामेरेन भारतान वेगान विस्तारपी मुळाव्या सुविधांचे जाळे जीवनमान सुलभ करता आनी समृद्धी वाडयता अशें तांणी म्हळां. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी म्हळां की 11 वर्सांच्या मुळाव्या क्रांतीत मोदी सरकारान एका फाटोफाट एक अभियांत्रिकी चमत्कार सादर करून भारताची पुनर्बांधणी केल्या. मुखार सोशल मिडिया पोस्टात शाह हांणी म्हळां की नव्यान बांदिल्ल्या अत्याधुनीक मुळाव्या सुविधा प्रकल्पांनी लोकांक लागीं हाडून आनी व्यापार आनी वाणिज्य हाचो प्रचंड प्रवाह पयलीं केन्नाच पळोवंक नाशिल्ल्या वेगान सक्षम करून देशाची एकता घटमूट केल्या. केंद्रीय मंत्रिमंडळान रेल्वे मंत्रालयाच्या 2 प्रकल्पांक मान्यताय दिल्या, जाचो वट्ट 6405 कोटी रुपया खर्च जातलो. मंत्रिमंडळ बसके उपरांत नवी दिल्लीत प्रसार माध्यमांकडे उलयताना माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की ह्या दुप्पट प्रकल्पाक लागून 938 गावांक आनी 15 लाख लोकसंख्ये कडेन जोडणी वाडटली.
बरकाकाना डबलिंग 133 किलोमीटर्स, ये प्रोजेक्ट 3063 करोड़ का है और ये काफी लॉन्ग डिस्टेंस प्रोजेक्ट है, 133 किलोमीटर का है और ये पटना और रांची के बीच में शॉर्टेस्ट लाइन है. इसको डबल करने से पटना से रांची के बीच में मूवमेंट काफी स्मूथ हो जाएगा और हजारीबाग, छतरा, कोडरमा, रामगढ़, ये जो जिले हैं, इन जिलों को अच्छी कनेक्टिविटी इससे मिलेगी. 938 विलेजेस कवर होते हैं और 15 लाख पॉपुलेशन को इसका बेनिफिट मिलता है. 17 मेजर ब्रिजेस है, 180 ब्रिजेस हैं, 42 फ्लाईओवर्स हैं, 33 अंडरपासेस हैं और 30 मिलियन टन कार्गो इस डबलिंग के बाद में एक्स्ट्रा इस लाइन पे जाएगा.
केंद्रीय अन्वेषण विभाग म्हळ्यार सीबीआयन एका सायबर गुन्यांवकारी रॅकेटाचो पर्दाफाश केला आनी 2.8 कोटी रुपयांची क्रिप्टो करन्सी जप्त केल्या. चक्र 5 अंतर्गत सायबर गुन्यांवकारीच्या आडच्या तांच्या सततच्या मोहिमेचो भाग म्हणून 3 सुवातींनी छापे घालून तांणी ही कारवाय केली. समाजीक समरसताये खातीर आपले जिवीत ओपी महान कवी आनी समाजसुदारक संत कबीरदास हांका आज तांच्या जयंती दिसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी श्रद्धांजली ओपली.
कबीरदास जी ने अपनी साखियों और दोहों के माध्यम से सामाजिक समानता, शांति और भाईचारे पर बल दिया. उन्होंने कहा, जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान, और लोगों से अपील की वे धर्म और जाति से ऊपर उठकर लोगों को ज्ञान के आधार पर माने, उनका सम्मान करे. उनकी बातें आज सदियों बाद भी उतनी ही प्रभावी है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज कल्याणकारी विकासा खातीर सरकाराच्या अढळ समर्पणाची पुष्टी केली आनी वेगवेगळ्या लोककल्याणकारी योजना चडांत चड नागरिकांमेरेन पावतल्यो हाची खात्री केली. कामगार आनी रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांच्या सोशल मिडिया पोस्टाक जाप दितना मोदी हांणी ह्या उपक्रमाच्या प्रभावी आनी पावप जाल्ल्या प्रशस्तीने वाडीचे कौतुक केले. आकाशवाणीचे आदले उर्दू खबरवाचक सलीम अख्तर हांकां आयज नवी दिल्लीत कांय तेंपाच्या दुयेंसा उपरांत मरण आयले. ते 76 वर्सांचे आशिले. सलीम अख्तर हे आकाशवाणीच्या वृत्तसेवा विभागाच्या उर्दू युनिटाकडे सुमार 25 वर्सां जोडिले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी आज लोकसभेचे आदले अध्यक्ष के एस हेगडे हांच्या जयंती निमतान संविधान सदनात तांच्या फोटवाक पुष्पांजली ओपली. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, खासदार, आदले सदस्य आनी लोकसभा आनी राज्यसभा सचिवालयातले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तांकां श्रद्धांजली ओपली. के एस हेगडे हांची व्यक्तिरेखा आशिल्ली पुस्तिकाय मान्यवरांक भेट म्हणून दिली. फुडल्या म्हयन्याच्या 1 तारखेसावन आयआरसीटीसीच्या संकेतथळावरवी आनी एपावरवी आधार कार्डाकडेन आपले खाते प्रमाणीत केल्या वापरप्यांकूच तात्काळ तिकीट ऑनलाईन बुक करपाक मेळटले अशें रेल्वे मंत्रालयान सांगला. तात्काळ तिकीटाची निष्पक्ष आनी पारदर्शक उपलब्धताय सुनिश्चित करपा खातीर आनी प्रवाशांचे हितसंबंध राखपा खातीर हें पावल उबारलां. नव्या येवजणे प्रमाण अंदू 15 जुलैसावन ऑनलायन तात्काळ बुकिंगा खातीर आधार आधारीत ओटीपी प्रमाणीकरण सक्तीचें आसतलें. 21 जूनाक जावपी आंतरराष्ट्रीय योग दीस 2025च्या पूर्वसंध्येक आज नवी दिल्लीत आकाशवाणी रंगभवन हांगा कार्यस्थळार योग ह्या कार्यशाळेचे आयोजन केले. ह्या सत्राच्या अध्यक्षपदार डॉ पुनीत चतुर्वेदी, सहायक प्राध्यापक आरोग्य वृत्त आनी योग विभाग राष्ट्रीय आयुर्वेद संस्था जयपूर हे आशिल्ले. भारतीय हवामान खात्यान उत्तर प्रदेशा खातीर उष्णतायेची शिटकावणी दिल्या आनी जायत्या जिल्ह्यांनी तापमान 45 डिग्री सेल्सियसाच्या वयर पावला अशें म्हळां. उत्तर प्रदेशात जायत्या जिल्ह्यांनी तापमान 45 अंश सेल्सियस लागी पावला. हवामान खात्यान दिल्ल्या माहिती प्रमाण राज्यात दक्षिण भागातल्यान येवपी उष्ण अस्तंत वाऱ्याचो प्रभाव अस्तंत आनी उदेंत उत्तर प्रदेशात उष्णतायेच्या ल्हारांचो परिणामान जाणवता. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.